अनुभवाच्या अनुभवाच्या व्यावृत्तीसाठी ब्रह्म हे आनंद रूप आहे असं सांगण्याची पाळी आली, अन्यथा ब्रह्म आनंद रूप आहे असं सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही. त्याप्रमाणे आनंद हा शब्द ब्रह्म या अर्थी अनेक वेळा वापरला असल्यामुळे आनंदमय आत्माच ब्रह्मय असं सिद्ध होते. आता ज्या उपनिषदाचा विचार चाललाय ते तैत्तिरीय, त्यामध्ये स्थूलापासून सूक्ष्माकडचा प्रवास आहे. पहिल्यांदा अन्नमय कोश, त्या अन्नमय कोशापासून ते आनंदमय कोश इथपर्यंतचा प्रवास आहे. आणि काही जण असं म्हणतात आनंदमय कोशाला सुषुप्तीतली जी अवस्था असते ती एक आनंदाची अवस्था असते, काही जणांचं मत आहे. म्हणून सुषुप्तीतली जी अवस्था तोच आनंदमय कोश असावा अशी एक कल्पना. ब्रह्मसूत्र स्पष्ट सांगतं की सुषुप्तीत आनंद असतो ही गोष्ट खरी, पण सुषुप्तीतला आनंद नकारात्मक असतो होकारात्मक नसतो. नकारात्मक शब्दाचा अर्थ असा की दुःखाचं एकही कारण शिल्लक नाही, आणि दुःखाचं एकही कारण शिल्लक नसल्यामुळे कारण वृत्तीत ज्ञानच नाही आहे. गाढ झोपेमध्ये वृत्तीत ज्ञान नसतं, आणि वृत्तीत ज्ञान नसल्यामुळे सुखाचाही प्रसंग नाही आणि दुःखाचाही प्रसंग नाही, दोन्ही नाही. आणि दोन्ही नसल्यामुळे आपलं जे मूळचं स्वरूप आहे आनंदमय, त्या आनंदमयाचा आपल्याला अनुभव येतो. वृत्ती ज्ञानाने सुख झालं तरी सुद्धा चित्तामध्ये बदल होतो. सुखाच्या निमित्ताने चित्ताची शांत अवस्था मोडते, दुःख झालं तरी सुद्धा दुःखाच्या निमित्ताने चित्ताची शांत अवस्था मोडते. हे आपल्या लक्षात येत नाही लवकर. सुखानं सुद्धा आम्ही डिस्टर्ब होत असतो. आता तुमच्या आमच्या नेहमीच्या भाषेत बोललं तर सुखाने सुद्धा आम्ही डिस्टर्ब होतो, दुःखाने सुद्धा आम्ही डिस्टर्ब होतो. आणि अनडिस्टर्ब अवस्था कोणती की ज्यामध्ये अजिबात डिस्टर्बन्स नाही अशी अवस्था कोणती, तर ती तुर्रीची, ज्याला तुर्या म्हणतात, ती तुर्रीची जी अवस्था आहे ती त्यात स्वतःचा डिस्टर्बन्स असा काही नाही आहे. म्हणून गाढ झोपेमध्ये सुख वाटण्याचं एकच कारण आहे की गाढ झोपेमध्ये दुःखाची किंवा सुखाची काहीही सामुग्री उपलब्ध नाही, कारण वृत्तीत जागी नाही आहे. आणि वृत्तीत ज्ञान नसल्यामुळे गाढ झोपेत सुख आहे असं वाटतं, म्हणून काही जण त्यालाच आनंदमय कोश असं समजतात. पण आनंदमय कोश शब्दाचा इथे अर्थ असा आहे, आनंदमय कोश म्हणजे ब्रह्म असाच अर्थ केला पाहिजे असा विचार इथे समजावून सांगणं चाललंय. आणि या समजावून सांगण्यासाठी जो पूर्वपक्षी आहे तो पूर्वपक्षाचा जो विचार आहे, तर तुझ्या म्हणण्याचा आमच्या विचारावर दोष येत नाही. आता कोणता, आता तू जे म्हणतोस की आनंदमय वगैरे गौण आत्म्याची साखळी आहे व त्यातच ह्याचा समावेश आहे, म्हणून आनंदमय हा सुद्धा गौणच आत्मा आहे. अन्नमयापासून आनंदमयापर्यंत एका रांगेत सगळ्यांना बसवलेलं आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश अशी एक रांग आहे. आणि रांग असल्यामुळे ती सजातीय तत्वांची रांग आहे. आणि सजातीय तत्वांची रांग असल्यामुळे अन्नमय कोश जसा अचेतन आहे तसाच आनंदमय कोश सुद्धा अचेतन आहे. किंवा असं म्हणावं की आनंदमय कोश जर चेतन असेल तर मग ह्याला सुद्धा काय म्हटलं पाहिजे, रांग तीच असल्यामुळे तो जर चेतन असेल तर ह्याला चेतन म्हटलं पाहिजे. मग एकूण रांग तीच आहे आणि तीच रांग असल्यामुळे यामध्ये फरक करता येत नाही, भेदभाव करता येत नाही असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. यातच त्याचा समावेश आहे. म्हणून आनंदमय हा सुद्धा गौणच आत्मा आहे. तर ह्या तुझ्या म्हणण्याचा आमच्यावर दोष येत नाही, कारण आनंदमय हा सर्वांच्या आत आहे असे श्रुतीने सांगितलंय. म्हणून मुख्य आत्म्याचा उपदेश करावा या हेतूने शास्त्राने लोकांच्या बुद्धीचा विचार करून त्यांना सहज समजावे म्हणून अशी मांडणी केलेली आहे. जो शेवटी कोश सांगायचा आहे तो शेवटचा कोश सांगण्याच्या आधी आधी जे कोश सांगण्याची आवश्यकता आहे ते कोश सांगितले. आणि ते सांगताना स्थूलाकडून सूक्ष्माकडचा प्रवास करता यावा ही त्याच्यात कल्पना आहे. स्थूलबुद्धीच्या लोकांना अशाच पद्धतीने न्यावं लागतं आणि अशाच पद्धतीने त्यांना जावं लागतं. आणि इथे जमलेला प्रत्येक जण वक्त्यासगट स्थूलबुद्धीचा आहे. आता हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि असं असल्यामुळे ही एक पद्धत वापरावी लागली आणि ही पद्धत नाईलाजाने वापरावी लागली. तुमचा आमचा सर्वांचा अनुभव आहे की तुमचं आमचं जीवन स्थूल पदार्थांच्या अखंड अनुसंधानामध्ये असतं. आणि स्थूल पदार्थांच्या अनुसंधानात राहिल्यामुळे सूक्ष्माला गवस नाही घालण्याचं त्याचं सामर्थ्य आम्ही गमावून बसतो. असतं सामर्थ्य, पण त्याला गमावून बसणं ते गमावून बसतो सामर्थ्य. त्याच्याकडे सतत विचार स्थूलाचा, अखंड विचार स्थूलाचा आहे. घराचा विचार, माणसांचा विचार, प्रपंचाचा विचार, संपत्तीचा विचार, यशाचा विचार, इत्यादी इत्यादी हे सगळे जे विचार आहेत हे सगळे विचार अखंड स्थूलाचा विचार आहे. दोन तीन गोष्टी आपण लक्षात घेतो आणि आम्हाला हे आकलन का होत नाही त्याचं हे कारण आहे. आणि असं का सांगावं लागलं त्याचं हे कारण आहे. नेहमी आपण आपलं जे जगणं आहे ते दुसऱ्याच्या संदर्भात जगत असतो. दुसऱ्याच्या संदर्भात माझं जीवन, माझं जीवन माझं पाहिजे की नाही माझं जीवन माझं नसतं, मग कोणाच्या संदर्भात जगेन मी? अनेक लोकांच्या संदर्भात जगतो आणि अनेक लोकांच्या संदर्भात जगतो तेव्हा अनेक लोकांचा विचार, घराचा विचार, व्यवसायाचा विचार, संपत्तीचा विचार, यशाचा अपयशाचा विचार, मान सन्मानाचा विचार, कीर्ती अपकीर्तीचा विचार, या सगळ्या विचारांची सवय लागल्यामुळे त्या संदर्भातलं जीवन माझं जीवन म्हणून नाहीच आहे. ते कीर्तीचं जीवन मी जगतो, अपकीर्तीचं जीवन जगतो, संपत्तीचं जीवन जगतो, घराचं जीवन जगतो, सोफासेटचं जीवन जगतो, टीव्हीचं जीवन जगतो, माझं जीवन कुठं आहे याच्यामध्ये? ज्या वेळेला मी ह्या सगळ्यांचा विचार करतो आणि या सगळ्या गोष्टी माझ्या ठाण मांडून बसलेल्या असतात, ते जीवन कोणाचं ठरतं ते? असा विचार केला तर आपल्याला कळेल हे त्यांचं जीवन आहे, माझं जीवन कोण आहे? आणि माझं जीवन शब्दाचा अर्थ असा आहे, जे माझं स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या अनुसंधानात जे जीवन जाईल ते खरं माझं जीवन आहे. बाकीचं जीवन हे माझं जीवनच नव्हे, मी दुसऱ्याच्या संदर्भात सतत जगतो आणि दुसऱ्याच्या संदर्भात जगणाऱ्याला अखंड स्थूलाचं अनुसंधान असतं. आणि ज्याला स्थूलाचं अनुसंधान असतं त्याला सूक्ष्माचं अनुसंधान करण्याची ताकद जी त्याची आहे, ती ताकद असूनही ती असं इथे कुणी समजायची गरज नाही की आम्हाला हे शक्य नाही. का शक्य होत नाही याचं एक कारण आहे, ती धार आपण बुद्धीला लावत नाही. का धार लावत नाही? ती ब्लंट झालेली असते बुद्धी. कशाच्या विचाराने? हे जे सगळे स्थूलाचे विचार आहेत त्या सगळ्या स्थूलाच्या विचाराने त्या बुद्धीची धारच नाहीशी झालेली. आणि ही बुद्धीची धार केव्हा परत करता येईल जर हा स्थूलाचा विचार कमी केला आणि इकडे थोडी थोडी धार रोज लावत गेलं तर ती धार चांगली मजबूत चांगली धार होईल. आणि ती चांगली धार झाली की कोणतीही अवघड समस्या छेदता त्या धारेच्या साह्याने, जे आम्हाला अवघड वाटतं कठीण वाटतं त्या सगळ्यांना छेद देता येईल. पण ही स्थूलात रमलेली बुद्धी आहे, दोष रमण्यामध्ये नंगण्यामध्ये आहे, असण्यामध्ये दोष नाही आहे. हे दोन्ही शब्द फार महत्वाचे आहेत. तिथे रमलं आणि रंगलं की दोष निर्माण होतो, असण्यात काही दोष नाही आहे. असावंच लागतं. प्रापंचिक आवत म्हटल्यानंतर देहात असलं पाहिजे, नातेवाईकांच्यात असलं पाहिजे, घरात असलं पाहिजे, संपत्तीत असलं पाहिजे, असलंच पाहिजे. पण सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे त्यात रमायचं, त्याचाच चिंतन, त्याचाच विचार, तत्कथनम, तत्श्रवणम, तद्वचनम. आता हे जे काही आहे जे आम्हाला आत्म्याच्या संदर्भात सांगितलं आहे ते सगळं जे सगळं आम्ही प्रपंचाच्या संदर्भात वापरतो, तत्कथनम सारखं तेच सांगायचं, तद्वचनम तेच बोलायचं, तत्श्रवणम सतत तेच ऐकायचं, आत्मअरेवा श्रोतव्या द्रष्टव्या मंतव्या निधिधासतव्या प्रपंच अरेव द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिधासतव्या. मग अशी मुदत एकदम शब्दच बदलला ना, आत्मअरेवाच्या ऐवजी प्रपंच अरेवाचा उपयोग झालेला आहे. तोपर्यंत स्थूल बुद्धी जी आहे ती स्थूल बुद्धी तशीच राहणार आणि तुमची आमची स्थूल बुद्धी आहे असं गृहित धरून उपनिषदकार आम्हाला स्थूलापासून सूक्ष्माकडे नेण्यासाठी आम्हाला अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत घेऊन जातात. म्हणून आनंदमय कोश सांगायचा आहे, ज्या कोशासंबंधी सांगायचं आहे त्या कोशासंबंधी एकदम सांगता येणार नाही. म्हणून आधी ते स्थूल कोश सांगितले आणि ते स्थूल कोश सांगितल्यानंतर जो कोश सांगायचा आहे की जो आनंदमय आहे, जो ब्रह्मरूप आहे, तो सांगण्यासाठी ही पद्धती वापरली. ह्याचा अर्थ सर्व एकाच रांगेतले आहेत किंवा एकाच माळेची म्हणी आहेत असं नव्हे. सुरुवातीला वाचतोय आत्मा आहे त्याचं स्वरूप नसूनही अत्यंत मूळ लोकांना जे वाटते अन्नमय शरीर तोच आत्मा, तेच सांगून पुढे त्याच्या आत प्राणमय शरीर. पुढे असं आहे की प्राणावर आत्म्याची भावना करावी आणि प्राणांची उपासना करावी, म्हणजे प्राणांचा आलंबन वापरावं. प्राणांचा आलंबन वापरा ना, आलंबन वापरलं तर काही तक्रार नाही आहे, पण प्राण हे सर्वस्व मानलं तर मात्र मोठी तक्रार आहे. म्हणून प्राणावर ब्रह्माची उपासना करा, आणखी कशावर? अग्नीवर ब्रह्माची उपासना करा, असं भावना करा. अग्नीवर ब्रह्माची भावना करा, प्राणावर वायूची आपला ब्रह्माची भावना करा. आणि भावना करून तुम्ही काही उपासना करा, कारण भावना कशावरही केली जाऊ शकते, भावना करायला अडचण काही नाही. पण अन्नावरती हा जे कोश आहेत वरचे, हे कोश हे ब्रह्माचं स्वरूप नाही आहे, प्राण हे ब्रह्माचं स्वरूप नाही. भावना करी हे ठीक आहे, आणि पुढे पुढे तर असं आहे जिथे प्राण सांगितलंय तिथे ब्रह्मच सांगायचं असं सुद्धा पटवून दिलेलं आहे. त्यामुळे प्राण अचेतन आहेत असं शास्त्र सांगतं खरं आहे, पण काही ठिकाणी प्राणाची उपासना ही ब्रह्माचीच उपासना आहे असं पटवून यापुढे दिलेलं आहे, तेही आपल्याला ब्रह्मसूत्रात पाहायला मिळेल. त्यामुळे सतत प्राण जड असतात, प्राण जड असतात असे आपण गुगलेलं आहे खरंही येते. वेदांतशास्त्राच्या पंचीकरणाच्या दृष्टीने प्राण जड असतात हे खरं आहे, पण काही श्रुतींचा अर्थ लावताना तिथे प्राण शब्दाचा ब्रह्मच असा अर्थ होतो असं सुद्धा आपल्याला यापुढे वाचायला मिळणार आहे. त्याच्या आत प्राणमय शरीर, त्याच्या आत मनोमय शरीर अशा पद्धतीने वर्णन केलं. ज्याप्रमाणे एखाद्या साच्यातून धातूंच्या प्रतिमा उतून बाहेर काढाव्यात त्याप्रमाणे मागील शरीराप्रमाणेच पुढील शरीर आत्मा नसूनही तो आत्मा आहे असे सांगता सांगता न इति अन्नमय अन्नमय कोश न इति मग प्राणमय कोश न इति मनोमय कोश न इति विज्ञानमय कोश न इति मग इति काय आनंदमय कोश इति आता अशा पद्धतीने सोलून काढले पहिले आणि एक कोश सोलून काढल्यानंतर जे सुख शिल्लक राहतं त्याला सोलीव सुख असं समर्थ म्हणतात आणि ते सोलीव सुख जे आहे ध्यानामध्ये काय करायचं असतं हे सोलण्याचं काम करायचं काय सोलायचं आपल्या आत्म्यावरचे पाच चार कोश आहेत ते सोलून टाकायचे आणि चार कोश सोलल्यानंतर हात जे शिल्लक राहत गाभा ते सार आहे आणि ते मी आहे ते जे ब्रह्म आहे ते मी आहे ध्यानात काय करायचं नेमकं ते पंचकोशाचं चिंतन केल्यानंतर ध्यानामध्ये विचारानं चार कोश सोलून टाकायचे आणि विचारानं चार कोश सोलून टाकल्यानंतर जे शेष राहतं शिल्लक राहतं तो मी असतो आणि तो मी आहे अशी एकदा भावना तयार झाली की त्या भावनेत स्वतःला हरवून टाकायचं त्या भावनेमध्ये स्थिर व्हायचं आणि ती भावना प्राप्त झाल्यानंतर दुसरा कशाचाही विचार मनात डोकावू द्यायचा नाही हे ध्यानाचं स्वरूप आहे ध्यान म्हणजे काय असतं शेवटी एक ठरलं ना मी ब्रह्म आहे असं ठरलं की मी ब्रह्म आहे ह्या भावामध्ये स्वतःला विसरून जायचं आणि हेच तर आम्हाला काय वाटेल झालं तरी स्वतःला विसरणं महाकठीण काम आहे अत्यंत कठीण काम आहे स्वतःला विसरणं आणि काय असतं मी असा आहे मी तसा आहे मी यो आहे मी त्यू आहे मी असा आहे मी तसा आहे मला काय तुम्ही समजता तर हे सगळ्याचे आमचे विचाराचे प्रकार आहेत त्या सगळ्या विचाराच्या प्रकारामुळे स्वतःला विसरणं हा शब्दप्रयोगच आम्हाला लक्षात राहिलेलं नाही उदाहरण सांगतो इथूनच संध्याकाळी सूर्यास्ताचं दर्शन होईल सुंदर अतिशय सुंदर सूर्यास्ताचं दर्शन त्या सूर्यास्ताचा खरा आनंद केव्हा मिळतो आपण जर त्या सूर्यास्तात स्वतःला हरवलं जर तर सूर्य वेगळा त्याचा अस्त वेगळा आणि मी वेगळा असं म्हटलं की आनंदाचा अस्त झालाच म्हणून समजा ते जो सूर्यास्ताचं दृश्य आहे त्या दृश्यामध्ये मी जो हरवतो त्यावेळेला त्याचा संपूर्ण आनंद मला मिळतो तोपर्यंत आम्हाला आनंद मिळण्याची शक्यता नाही आमचं काय होतं की सूर्यास्त बघताना मी म्हणून डावीकडून फुटू सूर्यास्त बघताना मी उजवीकडून फुटू सूर्यास्त तिच्याबरोबर बघताना मी म्हणून आणखी एक फुटू मग सूर्यास्त मुलाला कडेवर घेऊन बघताना मी असा एक आणखीन फुटू आता या सूर्याच्या अस्तामध्ये किती मी राहिले एक दोन तीन चार पाच आता एवढे मी जिवंत ठेवल्यानंतर त्या सूर्याचं काय झालं तोपर्यंत तो मीच्या नादामध्ये त्याचा अस्त झाला असं कधी होत नाही त्या सूर्यास्तात मरा तर मरा शब्दाचा अर्थ काय त्या सूर्याच्या अस्तात स्वतःला विसरा आणि स्वतःला ज्या क्षणी विसराल त्या क्षणी तिथे भरपूर आनंद आनंदच आनंद आहे पण विसरण्याची कला साधली जर तर आम्हाला सहसा विसरण्याची कला विसरून झालं लक्षात ठेवून चालत नाही सतत ती विसरलेली असते आणि ते ध्यान शब्दाचा अर्थ आहे एक स्थिती प्राप्त करून घेतल्यानंतर त्या स्थितीत सतत राहणे बाकी विचार मनात न येऊ देणे आणि त्या स्थितीत स्वतःला हरवणं हे कशाचं स्वरूप आहे ध्यानाचं स्वरूप आहे हे निर्गुणाचं ध्यान आहे सगुणाच्या ध्यानामध्ये त्याच्या प्रेमामध्ये त्याच्या रूपामध्ये स्वतःला हरवायचं आहे दोन्हीकडे काय आहे पुन्हा एकीकडे असं हरवायचं आणि एकीकडे तसं हरवायचं दोन्हीकडे तू जिवंत राहिलास की परमार्थ मिळाला म्हणून समजायला हरकत नाही असं इतकं साधी गणित आहे ती आणि ही गणित लक्षात राहत नाही तर आमच्या म्हणून अशा पद्धतीने आम्हाला एक एक गोष्ट समजावून सांगितलं चार कोश अन्नमय कोश मी नव्हे प्राणमय कोश मी नव्हे मनोमय कोश मी नव्हे न इति न इति मग काय तो आनंदमय कोश आहे तोच मी आहे आणि त्यालाच ब्रह्म असं म्हणतात की जे आनंदमय आहे ब्रह्म आनंदमय आहे प्राचुर्यात त्याचं प्रचुर आहे म्हणून या सर्वांचा मुख्य आनंदमय आत्मा असं श्रुतीला सांगायचं आहे कारण हे सांगणे युक्तिसंगत आहे जेव्हा अरुंधती जवळचा तारा ते आपण पाहिलं परवा अगोदर तो अरुंधती तारा दिसत नाही एक स्थूल तारा दाखवायचा आणि नंतर मग तो नाही त्याच्याजवळचा असं सांगायचं त्याप्रमाणे शाखाचंद्र न्याय वगैरे अशा तऱ्हेचा एक न्याय आहे शाखाचंद्र न्याय अशा रीतीने आनंदमय हा सर्वांच्या आत असल्यामुळे तो तो मुख्य आत्मा आहे आता जो तू दोष ठेवतोस की मुख्य आत्म्याला त्याचं प्रिय हे शरीर आहे अशी अवयवांची कल्पना करणे बरोबर नाही तोही दोष आमच्यावर येत नाही कारण नुकत्याच म्हटल्याप्रमाणे मुख्य आत्म्यावर उपाधीला धरूनच अवयवांची कल्पना केलेली आहे. जेव्हा उपाधीचा विचार केला जातो त्यावेळी त्याच्या अवयवांचा विचार करता येतो. निरुपाधिक ब्रह्माच्या संदर्भात अवयवांचा विचार करता येत नाही, पण ब्रह्माला उपाधी आली की त्याचे अवयव आले. उदाहरणार्थ श्रीकृष्णाचं शरीर ही ब्रह्माची उपाधी आहे, आणि एकदा श्रीकृष्णाचं शरीर ब्रह्माची उपाधी आहे असं ठरलं की मग श्रीकृष्ण सुंदर आहे, श्रीकृष्ण देखणा आहे, त्याचे हात असा आहे, त्याचे पाय तसा आहे, रंग तसा आहे, मेघश्याम आहे, घनश्याम आहे, तमाल नीळ आहे, हे सगळ्याच्या सगळे त्याच्या संबंधी बोललं जातं. ते कारण काय, ते फक्त उपाधी स्वीकारल्यानंतरची बोलणी आहेत, उपाधीच्या संदर्भात बोलणं नाही. निरुपाधिक ब्रह्माला बोलणं नाही आहे. ज्या क्षणी ब्रह्माचं काहीतरी असं वर्णन केलं जातं, एखादा अवयव त्या क्षणी किंवा त्याचा वर्ण असं वर्णन केलं जातं, त्या क्षणी असं समजायला लागत नाही की तिथे उपाधीचा विचार आहे, निरुपाधिकाचा हा विचार नाही. आणि अशी एकदा वाटणी केलेली असली की मनामध्ये मग कुठे सुद्धा गोंधळ निर्माण होत नाही. आत्म्यावर उपाधीला धरूनच अवयवांची कल्पना केली आहे, परंतु ते अवयव त्याचे अंगभूत नाहीत, त्याचे स्वतःचे ते अवयव नाहीत. ब्रह्माचा वर्ण घननीळ नाही, कारण ब्रह्म वर्णरहित आहे, अवर्ण ब्रह्माचं स्वरूपच आहे अवर्ण, परंतु ते अवयव त्याचे अंगभूत नाहीत, आनंदमय शरीराशी निगडीत आहेत अशी कल्पना सुद्धा अन्नमय वगैरे शरीरांच्या साखळीने आनंदमयाचं स्वरूप दाखवत असल्यामुळे ती गौणच ठरते. कोणती? अन्नमय आदी कोश गौण ठरतात. आणि सांगायचं काय, आनंदमय ब्रह्म आहे ते सांगायचं. आणि पुढं विकार शब्दांनी ती चेत न प्राचुर्यात, हा 13वं सूत्र आहे. विकारवाचक शब्द असल्याने आनंदमय म्हणजे ब्रह्म नाही असे म्हणशील तर तसे नाही, कारण मय शब्दाचा प्राचुर्य असा अर्थ आहे. आता या सूत्रामध्ये पूर्वार्ध आहे तो पूर्वपक्षाचा आहे, आणि उत्तरार्ध आहे तो चेन्न असं जे म्हटलंय, चेतन असं सांगितलंय ते सिद्धांत पक्षाचा आहे. पूर्वार्ध कशाचा आहे? विकार शब्दात विकार शब्द आहे म्हणून जर तू असं म्हणशील तर ते तसं नाही, तर ते तसं नाही सिद्धांत पक्ष, आणि आधीचा आहे तो पूर्वपक्ष. ह्याच्यामध्ये सुद्धा सूत्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीची वाटणी आहे. आता उदाहरणार्थ पूर्वपक्ष म्हणतो, आनंदमय शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होत नाही का, तर विकारवाचक शब्द आहे. या प्रकृतीवाचक शब्दाहून आनंदमय हा वेगळा विकृती सूचक शब्द आहे असे दिसते. मय शब्द जिथे येतो तिथे काहीतरी मूळ आनंदात मध्ये कुठंतरी बिघाड झालाय, कुठंतरी बदल झालाय असं सुचवतो. उदाहरणार्थ आनंदमय म्हटल्यानंतर काय आनंदमय आहे असा प्रश्न विचारला जातो. आनंदमय हा शब्द उच्चारल्याबरोबर काय आनंदमय, आणि काय म्हटल्यानंतर दुसऱ्या कशाचं तरी नाव घ्यावं लागतं किंवा दुसरं एखादी वस्तू सांगावी लागते, आणि दुसरी एखादी वस्तू सांगितली की त्याचा अर्थ काय होतो ते एकटंच नाही आहे, मग त्याला काय आणखीन, त्याच्या जोडीला आणखी काहीतरी आहे, आणि त्याच्या काहीतरी जोडीला आणखी काहीतरी असं म्हटलं की त्याला विकार असलाच पाहिजे असा नियम आहे. म्हणून प्रकृतीवाचक शब्द होऊन आनंदमय वेगळा विकृती सूचक शब्द आहे असे दिसते, कारण मय या प्रत्ययाने विकार सूचित होतो. म्हणून मय हा जो प्रत्यय लागला की तो विकार सूचित होतो. कसा काय सूचित होतो आता आपण पाहिलं की उदाहरणार्थ भांड आहे दुधाचं, ते दुग्धमय आहे असं आपण म्हणू. काय? भांड दुधाचं दुग्धमय आहे, म्हणजे भांड दुधाचं जर दुग्धमय असेल तर भांड नावाची एक गोष्ट स्वीकारावी लागते, आणि दूध नावाची दुसरी गोष्ट स्वीकारावी लागते. दोन गोष्टी स्वीकारल्याशिवाय मय हा शब्दप्रयोग सिद्ध होत नाही असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. पण सिद्धांत पक्ष म्हणतो की मय हा शब्द प्राचुर्य अशा अर्थाने वापरला जातो, आणि प्राचुर्य शब्दाचा अर्थ पुष्कळ पुष्कळ, म्हणून पुष्कळ असा शब्द वापरल्यामुळे मय ह्या शब्दाला काय कशाने भरलेलं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागत नाही. मय म्हणजे जर भरलेलं असा अर्थ केला आपण, दुधाचं भांड दुधाने भरलेला आहे असा जसा विचार केला तसा हा ब्रह्म आनंदमय असं म्हटल्यानंतर आनंद कशात भरला आहे किंवा आनंद कशाने भरला आहे या दोन्ही प्रश्नांचं उत्तर द्यावं लागत नाही. का द्यावं लागत नाही? प्राचुर्य अशा अर्थाने आनंद शब्द वापरला आहे. उदाहरणार्थ यज्ञ अन्नमय आहे, तैत्रिय उपनिषदातच आहे, यज्ञ अन्नमय आहे ह्याचा अर्थ यज्ञामध्ये पुष्कळ अन्न शिजवावं लागतं, या यज्ञासाठी पुष्कळ अन्नाची गरज आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा पुष्कळपणा अशा अर्थाने मय शब्द आहे, आणि मय शब्द असा असल्यामुळे प्राचुर्य अर्थाने मय शब्द आहे. म्हणून अन्नमय शब्दाला विकार अन्नमय शब्द विकार अशा अर्थाने वापरलेला नाही. त्याप्रमाणे आनंद प्रचुर ब्रह्माला आनंदमय म्हटले, कारण मानस आनंद पासून पुढचा प्रत्येक आनंद 100 कोट आहे असं सांगितलंय. तैत्तिरीय उपनिषदाची एक मोठी देणगी आहे आपल्यासाठी. एका मानुष आनंद एक युनिट तयार केलंय त्यांनी. एक मानुष आनंद कशाला म्हणायचं आणि त्यापासून पुढे जीव ब्रह्मैक्याचा जो आनंद आहे शेवटचा तो किती किती पटीने आहे त्याची एक जंत्री तयार करून दिलेली आहे. आणि ती जंत्री आपल्याला जर पाहायला मिळाली आणि ती जंत्री जर समजली तर आपण जेवढ्या आनंदावर जगतो तो आनंद किती फुटकळ आहे ते आपल्याला कळेल. तो आनंद किती स्थूल आहे ते आपल्याला कळेल. एक आनंदाचं युनिट तयार केलं त्यांनी, मानुषानंद म्हणतात त्याला. आणि मानुषानंदाचं युनिट सुद्धा बघण्यासारखं आहे की तो माणूस एक पृथ्वीचा सम्राट असावा पहिली गोष्ट. झालं तुम्ही आम्ही इथेच नाव असाल, इथेच नाप असाल. त्याजवळ भरपूर संपत्ती असावी, भरपूर आयुष्य असावं, उत्कृष्ट आरोग्य असावं, सतत तो यशस्वी असावा, कोणत्याही क्षेत्रात त्याला कधी अपयश येऊ नये. आणि इतकं सगळं ज्याला असेल त्याला एक मानुषानंद असं म्हणतात. आणि त्याचा शतपट आनंद आहे पुढे कृतक देव, त्याच्या शतपट आनंद मूळचे देव, त्याच्या शतपट आनंद गंधर्व, त्याच्या शतपट आनंद अनेक त्याच्या युनिदार गेलेत. आणि शेवटी ब्रह्मदेवाचा आनंद सुद्धा ब्रह्मानंदाच्या मानाने पासंगाला सुद्धा पुरत नाही, ब्रह्मदेवाचा आनंद अशा पद्धतीने. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जणी तुकाराम महाराज म्हणतात ते ब्रह्मदेवाचं पद सुद्धा आम्हाला नको. भगवान शंकराच्या स्तोत्रामध्ये विचारतो प्रत्यक्ष शंकर झालास तरी त्याचा उपयोग काय. आता ते तर कहरच झाला, प्रत्यक्ष तू शंकर झालास तरी त्याचा उपयोग काय. जोपर्यंत तू वैराग्य संपन्न होऊन श्रीगुरु मुखातून येणारा महावाक्याने कृतार्थ होत नाहीस तोपर्यंत प्रत्यक्ष शंकर झालास तरी सुद्धा उपयोग नाही. शंकर भक्तांना आवडत नाही अशा पद्धतीचं बोलले, शंकर भक्तांना आवडत नाही. पण ते आचार्यांनीच म्हटलेलं असल्यानंतर प्रत्यक्ष स्वतः शंकर असल्यामुळे शंकरम शंकराचार्यम आता ते स्वतःला नावं ठेवण्याची शक्यताच नाही आहे. पण असं असतं काही भक्त, काही राजसेवक राजापेक्षा राजनिष्ठ असतात. इंग्लिश वर्ड काय, राजाचे भक्त जे असतात किंवा राजाचे सेवक राजापेक्षाही राजनिष्ठ असतात. तसे या शंकरांच्या भक्तांची परिस्थिती आहे. मुद्दा एकच आहे की ब्रह्मानंदाला तोड नाही हे सांगायचं. मी ब्रह्म आहे असा अनुभव आल्यानंतर जो आनंद होईल त्या आनंदाला कशाचीही तोड नाही. पण त्या आनंदाचा आम्हाला अंदाज सुद्धा लागत नाही. आणि तो अंदाज लागत नाही म्हणून तो आनंद खरा असेल की नाही इथपासून आमच्या मनात शंका आहे. पण म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या आठा महाराज महाराजे माझारी मोठके निमिषपुरी दे तुझा आहे. आणि एवढं केल्यानंतर तुम्हाला त्या ब्रह्मानंदाची झलक मिळेल. आणि झलक एकदा कळली की मग या मनाचे एक निके, या मनाचं एक फार चांगला आहे की जो एकदा सवकलं एखाद्या गोष्टीला की मग तिकडे ते सोडत नाही. मग एकदा सवकू द्यावं मनाला. सवकणं हा शब्द आपण चांगल्या अर्थाने वापरत नाही, मांजर सवकलं म्हणतो. घरात येऊन दूध प्यायला मांजर सवकलंय किंवा एखादा शेजारी सवकतो सारखं घरात येऊन आमचा चहा प्यायला, तर अशा अर्थाने आपण सवकणे शब्द वापरतो. आपलं सवकणे शब्द त्यामुळे बदनाम झालेलं आहे असं काही म्हणण्याचं कारण नाही. सवक सवकू द्यावं कोणाला मनाला, कशाने सवकू द्यावं, ते ब्रह्मानंद आहे त्या ब्रह्मानंद सवकू द्यावं. आणि एकदा ते सवकल्यानंतर ते तिकडे सतत ओढ घेत राहील. सगळे